आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 26-11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण। बिहारमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत 22 लोकांचा मृत्यू। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत स्लोवाकिया व्यापार फोरमचं उद्घाटन। भारत आणि ब्रिटनमध्ये 400 दशलक्ष पाऊंडाचा करार। आणि ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जचं कर्णधारपद पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे। 26-11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारताकडे प्रत्यार्पण झाल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेनं सांगितलं। त्याला नवी दिल्लीतल्या पटियाला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या ठिकाणी एनआयएची बाजू नरेंद्र मान आणि दयान कृष्णन हे वकील मांडणार आहेत। 2009 राणा अमेरिकेत अटकेत होता। राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक राणाला घेऊन आज नवी दिल्लीत पोहोचलं। प्रत्यार्पणाच्या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी राणाने सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला होता। अमेरिकी न्यायव्यवस्थेनं प्रत्यार्पण रोखायला नकार दिल्यानंतर आज शेवटी त्याचं प्रत्यार्पण पूर्ण झालं। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाविषयी देशभरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया।
राणा याचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांनी दिली आहे। देशाकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार होता। ज्याने भारताच्या भूमीवर हल्ला केला त्याला इथल्या कायद्यानुसार आपण शिक्षा करू शकतो असं गोयल म्हणाले। तहव्वूर राणाला भारतात आणणं ही आनंदाची गोष्ट असून त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी अपेक्षा अशोक चक्र विजेते पोलीस कर्मचारी शहीद तुकाराम ओंबळे यांचे भाऊ एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केली। कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असंही ते म्हणाले। तहव्वूर राणाचं प्रत्यार्पण हा भारतासाठी मोठा विजय असल्याचं शिवसेना नेत्या शयना यांनी म्हणाल्या। राणाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली।
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे 26-11 मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानशी असणारा संबंध उलगडायला मदत होणार आहे। या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे। मात्र राणावरील खटल्यामुळे या कटाचा उलगडा होणार आहे। या प्रकरणाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
तहव्वूर राणा याला 26-11 मुंबई हल्ला प्रकरणी 2009 अमेरिकेत अटक झाली होती। या हल्ल्यासाठी त्याने मदत पुरवल्याचं अमेरिकन न्यायालयात सिद्ध झालं आहे। या हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे। राणाला 2013 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती। राणा आणि डेव्हिड हेडली यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला चालवला गेला। तसंच त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडून केली जात होती। 2023 अमेरिकेनं या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती। ही प्रक्रिया पूर्ण होऊन आज तहव्वूर राणा याचं प्रत्यार्पण भारताकडे झालं आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाईसह मी राजेश शिरभाते।
भारत आणि अमेरिका यांच्यातल्या प्रत्यार्पण कराराची माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1962 प्रत्यार्पण कायद्यानुसार भारत आणि अमेरिका यांच्यात 1997 प्रत्यार्पणाचा करार झाला होता। तत्कालीन प्रधानमंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री सलीम शेरवानी आणि अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्ट्रोब टॅल्बॉट यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती। गुन्हेगाराला 1 वर्षाची किंवा अधिकची शिक्षा झालेली असेल तर प्रत्यार्पणाचा कायदा लागू होतो, मात्र राजकीय गुन्ह्यांसाठी हा कायदा लागू होत नाही। या कायद्यान्वये एका देशाला हवा असलेला गुन्हेगार दुसऱ्या देशात असेल तर त्याला तिथेही फरार किंवा गुन्हेगार मानलं जातं। तसंच ज्या देशात त्याने गुन्हा केला आहे त्या देशात आणून इथल्या कायद्यानुसार खटला चालवला जाऊ शकतो। याआधी या कायद्यानुसार पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो यांच्या हत्येतला आरोपी सुच्चा बस्सी आणि 1993 मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सालेम यांचं प्रत्यार्पण भारताकडे झालं होतं। आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाईसह मी अंकिता आपटे।
बिहारमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आज 22 लोकांचा मृत्यू झाला। नालंदा, जेहानाबाद, मुझफ्फरपूर, अररिया आणि बेगुसराय या जिल्ह्यात या घटना घडल्या। नालंदा जिल्ह्यात एका धार्मिक स्थळाची भिंत कोसळल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आणि 5 जण जखमी झाले। नालंदा जिल्ह्यातच विविध घटनांमध्ये झाड कोसळून आणि भिंत कोसळून आणखी 9 जणांचा मृत्यू झाला। गेल्या 2 दिवसात वीज कोसळून बिहारमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला आहे। स्लोवाकिया भारत व्यापार फोरम उभय देशात सहकार्य निर्माण करण्यासाठी आणि व्यावसायिक संधीचं परस्पर भागीदारीत रुपांतरित करण्याची एक उत्तम संधी आहे आणि भारतातील कुशल मनुष्यबळ स्लोवाकियन अर्थव्यवस्थेसाठी मौल्यवान ठरेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आपल्या स्लोवाकिया दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्लोवाक भारत व्यापार फोरमचं आज उद्घाटन केलं त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलिग्रिनी आणि परराष्ट्रमंत्री जुराज ब्लानेर हे देखील उपस्थित होते. भारत स्लोवाकिया मैत्रीबाबत असलेल्या वचनबद्धतेबाबत स्लोवाकियाच्या राष्ट्रपतींचं मुर्मू यांनी आपल्या भाषणात आभार मानले. भौगोलिक अंतर असलं तरी दोन्ही देशातील संबंध उत्तरोत्तर दृढ होत आहेत असं प्रतिपादन स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलिग्रिनी यांनी आपल्या भाषणात केलं. स्लोवाकियाची अभियांत्रिकी क्षमता आणि भारताच्या आयटी आणि एआय क्षमता एकत्र आल्यास उत्तम यश मिळू शकतं. या दौऱ्यात आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामायणावर आधारित कठपुतळी सादरीकरण पाहिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ब्रिटनच्या अर्थखात्याच्या चान्सलर राचेल रिवर्स यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 400 दशलक्ष पाऊंडाचा करार केला आहे. 13व्या भारत ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय चर्चेदरम्यान लंडनमध्ये हा करार झाला. जगातल्या बदलत्या व्यापार वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटन यांनी परस्पर सहकार्याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुक्त व्यापार करार आणि द्विपक्षीय गुंतवणूक कराराचा समावेश आहे. सीतारामन आणि रिवर्स यावेळी उपस्थित होत्या. दोन्ही देशांनी गेल्या काही वर्षात वाढलेल्या आर्थिक सहकार्याचं स्वागत केलं असून दोन्ही देशाच्या प्रगतीसाठी पुढेही सहकार्य करण्यावर एकमत झालं आहे. ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना नेटवर्क कव्हरेजचे तपशील संबंधित कंपनीनं ट्रायच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. ट्रायच्या www.try.government.in या संकेतस्थळावर कंझ्युमर इन्फॉर्मेशन या विभागात मोबाईल कव्हरेज मॅप अंतर्गत हे नकाशे पाहता येतील. कुठल्याही ठिकाणी कोणत्या कंपनीचे किती नेटवर्क उपलब्ध आहे याची माहिती ग्राहकांना या नकाशाद्वारे मिळू शकेल. रविवारी होणाऱ्या बैसाखीच्या निमित्तानं 5,700 यात्रेकरूंचा एक जत्था आज अटारी वाघा चेकपोस्टच्या मार्गानं पाकिस्तानला रवाना झाला. हे यात्रेकरू पाकिस्तानमधल्या विविध गुरुद्वारांमध्ये दर्शनाला जाणार आहेत. यातले बहुतांश गुरुद्वारा हे शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्याशी संबंधित आहेत. आयात शुल्काच्या मुद्द्यावरून अमेरिकेसोबत वाद नको असल्याची भूमिका चीननं घेतली आहे. पण चीनच्या नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होत असताना त्याकडे त्रयस्थपणे पाहणं शक्य होणार नाही असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लियान जियान म्हणाले. चीन वगळता इतर देशांना आयात शुल्कातून 3 महिन्यांची सूट देण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर चीननं ही प्रतिक्रिया दिली आहे. वेव्स 2025 अंतर्गत खादीच्या वापरासाठी नवकल्पना विकसित करण्यासाठी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मेक द वर्ल्ड वियर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणाही करण्यात आली आहे. हवास वर्ल्ड वाईड इंडिया 22 फूट ट्रायबल इंटरॅक्टिव्ह अव्हेन्यूज DDB मुद्रा ग्रुप यांचा या विजेत्यांमध्ये समावेश आहे. यातल्या अंतिम विजेत्याची घोषणा येत्या 1 ते 4 मे रोजी मुंबईत होणाऱ्या वेव्सच्या अंतिम फेरीत होणार आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्यामुळे संघाबाहेर जावं लागल्यानं कर्णधार पदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे आली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजच्या उजव्या मनगटाला दुखापत झाल्याचं संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं. त्यामुळे धोनीकडे कर्णधारपद आलं आहे. 2023 गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना धोनीचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना होता. IPL क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 9 षटकात 3 बाद 89 धावा केल्या होत्या. बेंगळुरूत सुरू असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 26-11 दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातल्या आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण. बिहारमध्ये पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत 22 लोकांचा मृत्यू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारत स्लोवाकिया व्यापार फोरमचं उद्घाटन. भारत आणि ब्रिटनमध्ये 400 दशलक्ष पाऊंडाचा करार आणि ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.